नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. 2027 मेरेन गोंयांत पर्यावरणपूरक उर्जेचो उपेग करपाच्या हेतान सौर उर्जेवरवीं 21,200 सोलर रूफटॉप बसोवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. हे फाटभुंयेर काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री सूर्य घर येवजणेविशीं परवरे मंत्रालयांत नियाळ बसका घेतली. घरगुती उपेगा खातीर सौर उर्जेचो वापर सदच्या कामा खातीर जाता. 21,200 सोलर रूफटॉप लागीं 65 मेगावॅट उर्जा निर्मिती करूंक शकता. जाल्यार मध्यमवर्गीय खराब्याक प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त विजली येवजणेचो चडांत चड लाव मेळोवन दिवपाक रिन्युएबल एनर्जी खात्याच्या अधिकाऱ्यांनी लोकां मदीं चडांत चड जागृताय करची असो आदेश मुखेलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांक ह्या बसकेंत दिलो. आतां मेरेन ह्या येवजणेवरवीं 4.28 कोटी रुपया सवलतीच्या स्वरुपान सरकारान खर्च केला. जाल्यार सोलर रूफटॉप बसयल्या उपरांत 25 वर्सांक ताची देखभाल करपाचो नेम सरकारान सोलर रूफ बसोवपी कंपन्यांक घालून दिला. हे शिवाय मोठ्या इमारतींनी, हॉटेलांनी, सरकारी आस्थापनांनी तशेंच रहिवाशी इमारतींनी सौर उर्जेचो उर्जा निर्मिती खातीर उपेग करचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केले. टॅक्सी एग्रिगेटर एप ही काळाची गरज. ताका लागून हो प्रस्न सुटावो करपाक टॅक्सी एप आसप म्हत्वाचे. तंत्रगिन्यानाचो उपेग करून टॅक्सी एप चालीक लावपाक जाय. हे टॅक्सी एपा वरवीं पर्यटकांक येरादारी मळार गोंयांत खूब लाव जातलो अशें मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तायला. सरकारान चालीक लावपाक येवजिल्ले टॅक्सी एप जर गोंयच्या टॅक्सी वेवसायिकांक मान्य ना जाल्यार टॅक्सीकारांनी लेगीत जाय जाल्यार तांचे एप काडचे अशें मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. ह्या टॅक्सी एपाचो फायदो फकत पर्यटकांक न्ही जाल्यार गोंयकारांक सदच्या येरादारी सुविधे खातीर लेगीत जातलो अशें मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां.
वारंवार हांव एकूच म्हणटा की एग्रिगेटर गरज आसा. एग्रिगेटर टॅक्सी भाव आमचे घालता काय कोण घालता ताणी विचार करपाक जाय. ते आर द बिगस्ट एम्बेसेडर्स ऑफ टुरिझम आणि पर्यटन बरें चलतले जाल्यार तांचो तितलोच आमकां सपोर्ट जाय. रेंट कार, रेंट बायक हे विशय जाल्ल्या खातीर जो मनीस ज्याचे कडेन टॅक्सी आसा तो एक ट्रीप मारता आनी उरिल्लो आपलो धंदो चलयता म्हणटा सांग. तसो ज्याच्या कडेन दोन टॅक्सी आसा तो सफर जाता आमी सांगल्या. सो ताज्या खातीर रेंट कार नाल्यार रेंट बायकेर एखादी सरकारान चिंतचें पडटा. आनी टॅक्सी एग्रिगेटर इज नॉट ओन्ली फॉर टुरिस्ट, ऑल्सो फॉर लोकल. जे लोकल आमची कोणाची भयण, कोणाची चली, कोणाचो चलो, कोणाचो बापूय, कोणाचो आवय मार्केटान, हॉस्पिटलान, स्कुलान खंय वचूंक सोदता जगभर एग्रिगेटर हांचेकडेन वापरूंक जाता.
एप एग्रिगेटर प्रस्तावित मसुद्याक राज्यातल्या टॅक्सीकारांचो विरोध आसा. टॅक्सीकार संघटनेचे फुडारी फाल्यां बिरेस्तारा पणजेंत विरोधी पक्षा फुडारी युरी आलेमांव आनी काँग्रेसीच्या आमदारांची भेट घेतले. चर्चे उपरांत एप एग्रिगेटर धोरणाविशीं काँग्रेसीची भुमिका थारतली अशी माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्या. सोमारा पणजेंत येवन टॅक्सीकारांनी एप एग्रिगेटर धोरणा आड हरकती सादर केल्ल्यो. सगळ्या टॅक्सीकारांचो एप एग्रिगेटर सेवेक विरोध आसा. फाल्यां बिरेस्तारा काँग्रेस आमदार एडवोकेट कार्लोस फेरेरा, एल्टन डिकोस्टा आणि युरी आलेमांव हांची भेट घेऊन एप एग्रिगेटर विषयाचेर चर्चा जावपाची आसा. 15 जून सावन कोकण रेल्वे मार्गाचेर पावसाळी वेळापत्रक सुरू जातले. ह्या काळात गाड्यांची गती सदचे परस उणी दवरतले. हाचे भायर पुराय रेल्वे मार्गाचेर 24 वरां कर्मचाऱ्यांची गस्त आसतली आनी हे खातीर 636 प्रशिक्षीत कर्मचारी तैनात करतले. पावसाच्या दिसांनी कोकण रेल्वे मार्गाचेर चड करून पालसणां कोसळपाच्यो घडणुको घडटात. ते खातीर कोकण रेल्वे महामंडळान गरजेचे सुरक्षेचे उपाय केल्यात अशी माहिती कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे हांणी दिल्या. जंय उदक व्हावपाची गटारां आसात थंय ती निवळ करूंक जंय पालसणां कोसूंक शकतात थंय गरजेचे उपाय केल्यात. व्हडलो पावस पडलो आनी फुडें कांयच दिसना जाल्यार गाडयेची गती वराक 40 किलोमिटर मेरेन उणी करची अशी सुचोवणी चालकांक दिल्या आनी उदकाची पातळी वाडली जाल्यार ती उणी जाय मेरेन गाडयो बंद करतले अशी माहिती तांणी दिल्या. राज्यांत नैऋत्य मान्सून सक्रीय जाला. राज्यांत चडशा सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडला. चडांत चड तापमान 32.6 डिग्री सेल्सियस आनी उणें तापमान 24.5 डिग्री सेल्सियस आनी हवेंतली आर्द्रता 92% इतली नोंद जाल्या. नैऋत्य आनी अस्तंत मध्य अरबी दर्याच्या कांय वाठारांनी वराक 45 ते 55 किलोमिटर वेगान वादळी वारें व्हांवपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तींत काल राती अहमदाबादेंत जाल्ल्या निमण्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान पंजाब किंग्स पंगडाक 6 धांवड्यांनी हारोवन पयलेच फावट ह्या सर्तींतले वस्तादपण जोडले. पयली फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान निर्धारित 20 षटकांत 9 बाद 190 धांवड्यो केल्ल्यो. विराट कोहलीन सगळ्यांत चड 43 धांवड्यो केल्यो. उपरांत पंजाब किंग्स पंगडान निर्धारित 20 षटकांत फकत 184 धांवडोच करप शक्य जाले. तातूंत शशांक सिंगचे नाबाद 61 धांवड्यांचे योगदान आशिल्लें. आणि इथल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.